संत आचे मेळे मधी कोण ग उभी, संताचे मेळे मधी कोण ग उभी, श्री कृष्णाची मीरा उभी बावरी, हाती घेऊन एक तारीन मीरा भजन करी, बावरी हाती घेऊन एक तारी मीरा भजन करी, हिरे माणिक मोती सोडून गळ्यात तुळशी माळ ग, हिरे माणिक मोती सोडून गळ्यात तुळशी माळ ग, पायात घुंगरू हातात चिपळ्या मनात घन नीळ ग, लक्ष लागेना संसारी संत सेवा ही अंतरी बावरी, हाती घेऊन एक तारी नमीरा भजन करी, बावरी हाती घेऊन एक तारी नमीरा भजन करी, जग म्हणती वेळी झाली दुःखी माता पिता ग, जग म्हणती वेळी झाली दुःखी माता पिता ग, रात्रंदिवस ध्यास प्रभूचा भागवता आणि गीता ग, मुखाने नेहमी बडबड करी पदर राहीना डोरीवरी बावरी, हाती घेऊन एक तारी न मेरा भजन करी, बावरी हाती घेऊन एक तारी न मेरा भजन करी, आपल्या भक्ताला साह्य होतो नेहमीच परमेश्वर ग, आपल्या भक्ताला साह्य होतो नेहमीच परमेश्वर ग, विष पिऊन मीरा बाई झाली आजी अमर ग, आपलं काढत का किती माग मेलेली नाही नाही कुणी काढतं का, एक कीर्तन गाड होता हे बजनी होता हे काढता नाग होता ते काढता, किती जरी वाईट मनुष्य असलं तरी मेल्यावर काय म्हणतो कर, एका गुणाने होत म्हणा पण तसं चांगलं होतं बरं का,
पण एका गुणाने जरा होत
संत गोरोबा नामा जनी यांना प्रभूचा ध्यास ग, संत आपले उदास दिसती म्हणे बालक रामदास ग, हाती घेऊन खंजिरी मुखात राम हरी ग, बावरी हाती घेऊन एक तारी न मेरा भजन करी, बावरी हाती घेऊन एक तारी न मेरा भजन करी,